मला आश्चर्य वाटते, तुम्हाला ठाऊक आहे माझ्या मनात एक विचार येतो, लोकांना उभे राहताना पाहून जेव्हा वचन वाचले जाते तुम्हाला हे आवडत नाही का? आम्ही आपल्या देशाच्या तत्व प्रणाली वगैरेवर असलेली निष्ठा प्रतिज्ञेच्या स्वरूपात दर्शविण्यासाठी उभे राहतो, तर का नाही आम्ही वचनासाठी उभे राहावे? आपण थोडा वेळेसाठी उभे राहत आहोत, फार वेळ झाला नाही. मी एक लेख वाचित होतो आणि मी काल रात्री त्या लोकांबद्दल विचार करीत होतो जे ख्रिस्तासाठी उभे राहिले. जर तुम्ही असे केले नसेल तर ते तुम्ही आज करू शकत नाही का? जवळजवळ 75 वर्ष आधी तिथे एक महान सुवार्थिक होता, त्याचे नाव मला लक्षात नाही. मला वाटते ते आर्थर मेकॉय होते आणि ते हे जग सोडून गेलेले आहेत. आणि एके रात्री त्यांना स्वप्न पडले होते की ते गौरवात घेतले गेले आणि म्हणाले तो त्या फाटकापर्यंत गेला आणि तो म्हणाला ते त्याला आज जाऊ देत नाही. तो म्हणाला मी अमेरिकेचा आर्थर मेकॉय आहे, मी एक सुवार्थिक आहे. म्हणून तो द्वारपाळ आत गेला, हे एक स्वप्न होते. आणि तो आत गेला, म्हणाला मला तिथे तुझे नाव बिलकुल सापडले नाही. तो म्हणाला मी एक प्रचारक होतो. तो म्हणाला महाशय मला. तो म्हणाला ठीक आहे, तिथे संभावना आहे की तिथे काहीतरी चूक आहे. तो म्हणाला नाही महाशय, माझ्याकडे येथे पुस्तक आहे, मला त्यात तुझे नाव मुळीच सापडत नाही. आणि तो म्हणाला मी त्यासाठी काही करू शकतो का? तो म्हणाला तू तुझे अपील पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायापुढे ठेवू शकतो. देवा माझे सहाय्य कर, मी तेथे जाऊ इच्छित नाही. तो म्हणाला जर मला तीच एक आशा आहे तर मी माझा खटला तिथे अपील करीन. आणि म्हणाला त्याला वाटले तो त्या मार्गाने गेला आणि फक्त आणि त्याने सुरुवात करताच तिथे काळोख होता आणि प्रकाश होत गेला आणि असे वाटत होते की तेथे जागाच नव्हती की जेथे तो प्रकाश थांबेल, पण तो बरोबर मध्यभागी होता. आणि तो म्हणाला कोणी माझ्या न्यायाच्या सिंहासनाकडे विनंती केली आहे? तो म्हणाला मी आर्थर मेकॉय, मी एक सुवार्थिक आहे. कितीतरी जीवांना मी राज्यात पाठविले. त्याने म्हटले तुझे नाव पुस्तकात सापडले नाही का? नाही. म्हणाले म्हणून माझ्या न्यायालयात याचिका केली आहे का? हो महाशय, तुला न्याय मिळेल, मी तुझा न्याय माझ्या नियमांनी करीन. आर्थर मेकॉय तू कधी खोटे बोलला आहेस का? तो म्हणाला मला वाटते त्या प्रकाशापुढे उभे राहण्यापर्यंत मी चांगला मनुष्य होतो, परंतु त्या प्रकाशाच्या उपस्थितीत मी एक पापी होतो. आपण सगळेच तसे असू, तुम्हाला आता सुरक्षित वाटत असेल, पण तेथे येईपर्यंत तुम्ही थांबा. तुम्हाला कसे वाटत असेल याचा विचार करा. जेव्हा तो अभिषेक करतो तुम्हाला किती कमीपणाचे वाटेल? पांढऱ्या न्यायाच्या सिंहासनापुढे ते कसे असेल? तो म्हणाला तू कधी खोटे बोललास काय? तो म्हणाला मला वाटले मी सत्याने वागत होतो, पण काही छोट्या गोष्टी ज्या मला वाटत होत्या की त्या लहान खोटेपणाच्या स्वरूपात जे तेथे मोठे व ठळक झाले होते. तो म्हणाला हो महाशय मी खोटे बोललो. तो म्हणाला तू कधी चोरी केली का? तो म्हणाला मला वाटत होते की खूप प्रामाणिक होतो आणि कधी चोरी केली नाही, परंतु त्या प्रकाशाच्या उपस्थितीत मला जाणीव झाली की तेथे काही व्यवहार होते जे मी खेचले जे योग्य नव्हते. तो म्हणाला हो महाशय मी चोरी केली. तो म्हणाला आणि तो त्याची शिक्षा ऐकण्यास तयार होता. त्या न विझणाऱ्या अग्नीत जा जी सैतान व त्याच्या दूतासाठी तयार केली होती. प्रत्येक हाड सुट्टे होत होते. तो म्हणाला मी एक अतिशय मधुर वाणी ऐकली जी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती. जेव्हा मी पाहण्यास वळालो मी एक मधुर चेहरा पाहिला, मधुर माझ्या आईच्या चेहऱ्यापेक्षा मधुर, मधुर वाणी. माझ्या आईने आजपर्यंत अशी मधुर हाक मारली नाही. मी आजूबाजूला पाहिले, मी एक वाणी ऐकली, म्हणाली पित्या हे खरे आहे, तो खोटे बोलला आहे आणि तो प्रामाणिक नव्हता, पण खाली पृथ्वीवर माझ्यासाठी उभा राहिला. आता मी त्याच्या जागी उभा राहीन. तेथे हेच घडावे अशी माझी इच्छा आहे. मी आताच त्याच्यासाठी उभा राहू इच्छितो, यासाठी की जेव्हा ती वेळ येईल तो माझ्या जागी उभा राहील. आपण उत्पत्ती अध्याय 22:15-16-17 आणि 18 वचन वाचूया. आणि परमेश्वराच्या दूताने आकाशांतून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले आणि म्हणाला परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. त्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशांतील ताऱ्या इतकी समुद्र तिरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, हा लेख तुझ्या हाती घे प्रभू आणि आमच्यावर राज्य कर. प्रभू तुझा पवित्र आत्मा ही वचने थेट प्रत्येकांच्या अंतकरणात पोहोचवो. प्रभू तुझी वचने महान आहेत. या दुपारी ती आमच्या अपेक्षा पूर्ण करो आणि तू म्हटलेच की तुम्ही भरभरून मागा, यासाठी तुमचा आनंद परिपूर्ण होवो. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. तुम्ही बसू शकता. मी या लेखाला नाव देऊ इच्छितो काही क्षणांसाठी. माझा आवाज कमजोर आहे म्हणूनच मला माईकच्या जवळ उभे राहावे लागत आहे. मी यास नाव देऊ इच्छितो, परीक्षेनंतर शत्रूंची नगरे हस्तगत करील. आपल्या दृश्याची सुरुवात एक फार आश्चर्यकारक घटनेने होते जी अब्राहमाच्या जीवनात घडते. तुम्हाला ठाऊक आहे की अब्राहम हा विश्वासणाऱ्यांचा पिता आहे आणि वचन अब्राहमाला देण्यात आले होते आणि ख्रिस्ताद्वारे जे त्याचे वारस आहेत आपल्याला वचन केवळ अब्राहमाद्वारे मिळाले आहे. आता अब्राहम हा साधारण मनुष्य होता, परंतु देवाने त्याला पाचारण केले होते आणि त्या पाचारणास तो विश्वासू राहिला होता. जेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला, अब्राहमाने एकदाही देवाच्या शब्दावर अविश्वास केला नाही. तो त्याच्याशी प्रामाणिक राहिला. त्यात कितीही अडचणी आल्या तरी तो त्याच्याशी प्रामाणिक राहिला. आणि देवाने त्याला पुत्र देण्याचे वचन दिले आणि त्याने तो पुत्र मिळेपर्यंत 25 वर्ष वाट पाहिली. त्याच्या विरुद्ध काहीही बोलणे नव्हते आणि या पुत्रामध्ये पृथ्वीची सर्व कुळे आशीर्वादित होणार होती आणि हा आदरणीय वृद्ध पुरुष त्याच्या निवडीशी व अभिवचनाशी विश्वासू होता. तो आपल्याकरिता एक आदर्श होता. आपण जे ख्रिस्तामध्ये मृत होतो आपण अब्राहमाचे बीज आहोत. आता तेथे अब्राहमाचे दोन बीज होते, एक नैसर्गिक बीज दुसरे आत्मिक बीज. त्यांतील एक नैसर्गिक होते देह स्वभावानुसार, दुसरे विश्वासाचे बीज. विश्वास आपण हे अभिवचनाद्वारे अब्राहमाचे संतान होऊ शकतो. आणि तो 25 वर्षाचा मोठा काळ प्रयत्न करीत होता आणि अविश्वासाने दुर्बळ होण्याऐवजी तो विश्वासाने सबळ झाला. पहा, जर पहिल्या वर्षी झाले नाही तर पुढच्या वर्षी होईल, तर मोठा चमत्कार होईल, कारण 2 वर्षे झाली होती आणि वर्षे जात होती, त्याचे वय वाढत होते आणि शरीर निर्जीव झाले. सारेचे गर्भाशय निर्जीव झाले होते आणि त्यामुळे त्याची शक्ती निघून गेली होती आणि तेथे ते पूर्ण अशक्य भासत होते. तुम्ही कधी विचार केला आहे का की देवाने तेथे काय केले? पहा, त्याने तिचे गर्भाशय सजीव केले. जर त्याने असे केले तर तेथे त्या दिवसांत आरोग्याची आणि बाटल्या स्वच्छ करण्याची सोय नव्हती आणि बाळाला देण्यासाठी गायीचे दूध नव्हते. तिच्या दुधाच्या शिराही सुकल्या होत्या. तेथे काहीतरी होणे आवश्यक होते. त्या स्त्रीकडे पहा, 100 वर्षे वयाची, जिला प्रसूती वेदना होणार होत्या. तिचे हृदय हे सहन करू शकत नव्हते. ते एका 40 वर्षाच्या स्त्रीसाठी ही कठीण असेल. तिचे अंतकरण हे सहन करू शकत नव्हते. म्हणून तुम्हाला माहित आहे देवाने काय केले? जर तुम्ही बारकाईने पाहाल, मला ठाऊक आहे की कित्येक जण या बाबतीत असहमत असाल. जर ते सत्य आहे तर असे बोलणे योग्य होईल का? पहा, हे माझे स्वतःचे विचार आहेत. पहा, बायबल हे एक अद्भुत पुस्तक आहे. हे ज्ञानी आणि विचारवंतांपासून गुप्त ठेवण्यात आले. हे किती जणांना माहित आहे? येशूने देवाचे आभार मानले. तो म्हणाला, पित्या, मी तुझे आभार मानतो, तू या गोष्टी ज्ञानी आणि विचारवंतांपासून गुप्त ठेवल्या आणि आमच्यासारख्या बाळकांस प्रकट केल्या. हे प्रेम पुस्तक आहे. जेव्हा देवाचे प्रेम तुमच्या अंतकरणात येते तेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमात पडता, तेव्हा तो स्वतःच तुम्हाला प्रकट करीतो. पवित्र शास्त्राचा अर्थ म्हणजे देव स्वतः त्याची वचने तुम्हाला समजावून सांगतो. परंतु पवित्र शास्त्र हे दोन ओळींच्या मध्ये लिहिलेले आहे. आता जसे माझी पत्नी आहे, ती संपूर्ण जगात सर्वात आश्चर्यकारक स्त्री आहे आणि मी खरेच तिच्यावर प्रेम करतो. ती माझ्यावर प्रेम करते. म्हणून जेव्हा मी घरापासून दूर असतो ती मला पत्र लिहिते. म्हणते, प्रिय बिल, आता रात्री मी नुकताच मुलांना झोपविले, मी आज कपडे धुतले आणि सर्व जे तिने केले. आता ती हे सर्व पत्रात बोलत आहे. परंतु तुम्ही पहा, मी तिच्यावर इतके प्रेम करीतो आणि आम्ही एवढे एक झालो आहो की मी ओळींच्या मध्येही वाचू शकतो. मला ठाऊक आहे ती मला काय सांगू इच्छिते. पहा, तिने मला सांगितले अथवा सांगितले नाही, मला समजते की तिला काय सांगायचे आहे. कारण हे माझे तिच्यावरचे प्रेम आहे आणि माझा समजूतदारपणा आहे. अशा प्रकारे पवित्र शास्त्र लिहिले आहे. पाहिले, विद्वत्तेने या गोष्टी कळणार नाही. त्याला ओळखण्यासाठी तुमचे वचनावर व त्याच्यावर प्रेम असले पाहिजे. कळले? आता पहा येथे त्याने काय केले. अब्राहम आणि सारा दोघेही वृद्ध वयातीत होते. बायबल सांगते, आता हे असे नाही की केवळ एकत्र खूप वर्षापासून राहत होते. बायबल असे सांगते ते वृद्ध वयातीत होते. आता पहा, यानंतर लगेच हा दूत आला. आपण ज्याच्याविषयी बोलत होतो, जो एलोहिम परमेश्वर होता, आणि तो अब्रामाला म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईन. हे सर्व नीट पहा, ते सर्व प्रकारे मंडळीचे दर्शक होते. आता पहा येथे काय झाले. त्याने फक्त सारेला ठिगळ लावले नाही आणि अब्रामाशी ठिगळ लावले नाही. त्याने त्यांना पुन्हा तरुण पुरुष आणि स्त्री केली. हे जरा विचित्र वाटते, परंतु आता राहिलेल्या वचनांकडे पाहूया. वचन उत्तेजना देणारी आहे आणि तुम्ही वचनाद्वारे उत्तेजित झाले पाहिजे. लक्षात घ्या, दूत आल्यानंतर लगेचच मी पाहू शकतो की ती पांढऱ्या केसांची सारा, लहान आजी, तिच्या खांद्यावर एक शाल घेतलेली आणि लहान धूप टोपी, हातात काठी घेऊन आजूबाजूला फिरणारी, मी जक्क म्हातारी झाली आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय. पहा, आणि तेथे अब्राहम होता, मोठी दाढी असलेला, हातात काठी धरलेली, कारण तो वयातीत झाला होता. आणि मी बघतो दुसऱ्या सकाळी त्याचे खांदे मजबूत होऊ लागले, पाठीतले कुबड नाहीसे झाले, तिचे केस बदलायला सुरुवात झाली, ते तरुण व तरुणी झाले. हेच दाखवित होता की तो अब्रामाच्या राजकीय अभिजाम बरोबर तो काय करणार आहे. पहा, जेव्हा आपण ही डोळ्याचे पाते लवते ना लवते, तोच क्षणात निमिषात बदलले जाऊ आणि अंतराळात घेतले जाऊ. पहा काय झाले, हे मला तुम्हाला सिद्ध करून दाखवू दे. मग तेथून प्रवास करीत ते गमोरा येथे होते, गरार येथे गेले, खाली पलिश्ती देशात. तुमच्या लक्षात आले का? नीट नकाशाकडे पहा, ते किती लांब आहे. मोठा प्रवास एका वृद्ध वयांच्या जोडप्यांसाठी. आणि त्याशिवाय त्या पलिश्ती देशात तेथे अभिमलेख नावाचा एक तरुण राजा होता. तो पत्नीच्या शोधात होता आणि तेथे खूप सुंदर पलिश्ती मुली होत्या. पण जेव्हा त्याने आजीला पाहिले, तो म्हणाला, ती दिसण्यात फार गोरी आहे. आणि तो तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याला इच्छा झाली. हे बरोबर आहे. ओ पहा, ती सुंदर होती. तिचे एका तरुण स्त्रीमध्ये रूपांतर झाले होते. पहा, तिला ते संतान आणायचे होते, म्हणून तसे होणे गरजेचे होते. देवाने तिला नवीन उत्पत्ती केली आणि तिला हे मूल वाढवायचे होते. आणि लक्षात घ्या, अब्राहम त्याचे शरीर मृत झाले होते आणि सारा मरण पावली तेव्हा इसहाक 45 वर्षाचा होता. मी विश्वास करीतो तेव्हा सारा मृत्यू पावली आणि त्यानंतर अब्राहमाने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले आणि त्याला 7 मुलगे व आणखी मुली झाल्या. आमेन. पहा, ओळींच्या मध्ये वाचा, ती एक छाया आहे. हे दाखविते की तो सर्व अब्राहमांच्या संतानांबरोबर काय करणार आहे. आपण त्याच्या फार जवळ आहो, म्हणून आपले वाढलेले खांदे आणि सर्व गोष्टी यांनी काही फरक पडत नाही. मित्रांनो, आपले पांढरे केस आणि काहीही असो, त्याने काही फरक पडत नाही. आपण मागे पाहत नाही, तर आपण पुढे पाहूया. आपल्यासाठी काय ठेवले आहे. आणि लक्षात घ्या, हे चिन्ह जे आपण पाहत आहोत, शेवटचे चिन्ह जे अब्राहम आणि साराने पाहिले, अभिवचनाची संतती येण्या अगोदर आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही त्याच वेळेत राहत आहोत. तो आदरणीय कुटुंब प्रमुख या मुलाच्या जन्मानंतर तुम्ही कल्पना करू शकता, इसहाक जवळजवळ 12 वर्षाचा लहान गोड कुरळ्या केसांचा मुलगा, भुऱ्या डोळ्यांचा. मी कल्पना करू शकतो की त्या आईला कसे वाटले असेल, सुंदर तरुण स्त्री आणि तसेच आणि त्याचे वडील. आणि एके दिवशी देव म्हणाला, उदाहरणाखातीर आपण जी वेळ येणार आहे त्यापासून लांब आहोत. मी या लेकराद्वारे तुला राष्ट्रांचा पिता केले आहे, परंतु माझी इच्छा आहे की या मुलाला तू, मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याची होमार्पण कर. तुम्ही याची कल्पना करू शकता, तुम्हावर अशा प्रकारच्या परीक्षेस कधीही तोंड द्यावे लागले नाही. तो हे आता करीत नाही, ते उदाहरण छायारूप आहे. अब्राहम भ्याला का? नाही महाशय, अब्राहम हे म्हणाला, मला पूर्ण ठाऊक आहे की तो त्याला मेलेल्यांतून उठविण्यास समर्थ आहे, कारण मी त्याला मेलेल्यांतून स्वीकारले आहे. आणि जर देवाने मला हे करण्याची आज्ञा दिली आहे आणि मी त्यासंबंधी निष्ठेने राहिलो आहे आणि ती पाळली आहे, ज्याने मला तो पुत्र दिला देव त्याला मेलेल्यांतून उठविण्यास समर्थ आहे, ज्याच्याकडून मला तो मिळाला आहे, हे दर्शक होते. ओ माझ्या मित्रा, जर देव तुम्हा पेंटिकॉस्टल्सना पवित्र आत्मा देतो, अन्य भाषा बोलण्याचे दान देतो, तर तुम्ही त्याच्या आरोग्य सामर्थ्यावर आणि त्याच्या चांगुलपणावर आणि दयेवर किती विश्वास ठेवला पाहिजे. जर त्याने हे केले आहे, देशांतील सर्व देवविषयक ज्ञानी त्याच्या विरुद्ध असतील. ते म्हणाले, ते हे करूच शकत नाही. पण देवाने हे केले कारण त्याने ते वचन दिले आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देव हे बोलला आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. पहा, तेथून त्याला घेऊन गाढवावर 3 दिवसांचा प्रवास होता. आता मी चालू शकतो. जेव्हा मी कामावर असतो व टेहळणी देत असतो, मी रोज जंगलांतून 30 मैल चालतो. आणि आमच्याकडे इंधन नसते तर आम्ही एवढे लांब पावलांनी चाललो नसतो, मला हे सांगायचे आहे. परंतु त्यांच्याकडे वाहतुकीचा केवळ मार्ग एक तर गाढवावर किंवा चालून असे. आणि जेथे तो होता तेथून 3 दिवसाचा प्रवास केला आणि तिसऱ्या दिवशी त्याने दृष्टीवर करून ही जागा दुरून पाहिली जंगलात, आणि पाहिले तो डोंगर दूर होता. त्याने इसाकाला घेतले आणि त्याचे हात बांधले, जे आपण सर्वांना ठाऊक आहे, उत्पत्ती 22 मध्ये हे आहे. हे ख्रिस्ताला दर्शविते. त्याला डोंगरावर नेले बांधून, तसे येशूलाही डोंगरावर नेण्यात आले, कलवरी डोंगरावर. हे देवाला दर्शविते, ज्याने आपल्या पुत्राला दिले. परंतु जेव्हा ते तेथे वर गेले आणि तो आज्ञाधारक होता, तेव्हा इसाकाला थोडीशी शंका यायला सुरुवात झाली. तो म्हणाला, बाबा पहा, विस्तव व लाकडे आहेत, होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? आणि अब्राहम ज्याला याविषयी कल्पना होती, तरी ते देवाचे वचन कायमस्वरूपी होते. तो म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. त्याने त्या ठिकाणाचे नाव यहवे इरे ठेवले. आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलाला बांधले, तो मरण्यासाठी तयार होता, त्याने त्यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले, हात पुढे करून सुरा काढला आणि स्वतःच्या मुलाचा जीव घेण्यास पुढे सरला. आणि जेव्हा हे त्याने केले, कशाने तरी त्याचा हात पकडला आणि म्हणाला, अब्राहम, तू मुलावर आपला हात चालवू नको. आणि त्याच वेळेस आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. कधी तुम्ही विचार केला आहे का तेथे तो एडका कुठून आला? लक्षात घ्या, तो देश सिंह आणि लांडगे आणि कोळले आणि मेंढी यांना खाणाऱ्या हिंस्त्र श्वापदांनी भरलेला होता. आणि तो लोक वस्तींपासून कितीसा दूर होता, आणि डोंगरावर जेथे कुठेही पाणी नव्हते. आणि त्याने वेदी तयार करण्यासाठी आजूबाजूचे दगड उचलले. तेथे तो एक एडका कुठून आला? पहा, परंतु तो दृष्टांत नव्हता. त्याने एडक्याला मारले, त्यात रक्त होते. तो काय म्हणाला? देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. तू त्या खुर्चीपासून कसा निघशील? तो अकार्यक्षम मुलगा कसा बरा होईल? किंवा तू त्या खुर्चीपासून, तू तेथून जो तू हृदय विकाराने पीडित आहेस, काहीही असो, देव स्वतः सर्व काही पुरविण्यास समर्थ आहे. अब्राहमाने हा विश्वास ठेवला. तो आदरणीय पुरुष वचनाला सत्याने धरून राहिला. आणि त्याने अभिवचन दिले की तुझी संतती, कारण तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता तुझी संतती आपल्या शत्रूंची फाटक हस्तगत करतील. का? प्रत्येक शत्रू जो त्याच्या विरुद्ध उभा राहिला, हा शत्रू जसे दर्शकाच्या स्वरूपात ती खूप वृद्ध झाली आहे, मी खूप वृद्ध झालो आहे असे सर्व आणि सर्व इतर गोष्टी, तरीही तो वचन सत्याने धरून राहिला.
आता मनुष्यांकडे जेव्हा असा विश्वास असतो, तो इतर परिस्थितीकडे न पाहता देवाचे वचन धरून राहील. जर तुम्ही ते करू शकत नाही तर तुम्ही अब्रामाची संतती नाही. तोच विश्वास जो अब्रामाकडे होता त्याच्या संततीकडेही असेल. अब्रामाकडे त्याच्या संततीचे वचन होते, त्याची राजाची संतती, जसे मी तुम्हाला अगोदर सांगितले. आणि ही मोहर जी त्याने अब्रामाला दिली ती वचनाची मोहर होती, आणि ती राजाची संतती इफिसच्या पत्रात 4:30 पवित्र आत्म्याच्या योगे मुद्रित केली आहे. जेव्हा ते परीक्षेत उतरले, याविषयी विचार करण्याचा प्रयत्न करा. कित्येकांना वाटते की त्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे, कित्येक पवित्र आत्मा असण्याचा दावा करीतात, कित्येक त्याविषयीचा पुरावा व चिन्हे दाखवितात. परंतु जर ते वचनाला धरून राहू शकत नाही तर तो पवित्र आत्मा नाही. पहा, जर तुम्ही प्रत्येक वचनावर विश्वास ठेवता तर कसोटीनंतर तुम्ही मुद्रित झालेले आहात. जेव्हा आपण प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो तर तुम्ही आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात ते वचन प्रस्थापित करण्यासाठी. तेच अब्रामाने केले, अशा प्रकारे त्याने केले. आणि मगच फक्त आपल्याला शत्रूंची नगरे हस्तगत करण्याचा अधिकार मिळतो. ते तुम्ही करू शकत नाही जोपर्यंत पहिल्याने तुम्ही त्याची संतती होत नाही. लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रात या विषयावर मी हस्टन किंवा कुठेतरी बोललो आहे, मला वाटते दलास येथे, चिन्ह या विषयावर. पहा, इस्रायलात यहुदी दाखवू शकतो की तो सुनतेमुळे यहुदी आहे, पण देव म्हणतो जेव्हा मी रक्त पाहतो आणि रक्त तुमच्यासाठी चिन्ह असेल. जे जीवन रक्तात होते ते उपासकांची पापे दूर करण्यास समर्थ नव्हते कारण ते पशूंचे रक्त होते. तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचे नियमशास्त्रात छाया आहे. तर रक्त स्वतः ते लाल दरवाजावर व दार बाह्यावर असले पाहिजे. एजोबाने लावणे जी एक रानटी औषधी वनस्पती आहे, ती दर्शवित आहे की तुमच्यात खूप मोठा विश्वास असण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये एक साधा विश्वास, जसा तुमची गाडी चालू करण्यासाठी किंवा मंडळीत येण्यासाठी लागतो. तो पाहिलं, खूप लोक विचार करतात की त्यांच्याकडे काहीतरी असणे, परंतु तसे नाही. एक सामान्य विश्वास रक्त लावण्यासाठी वचन ऐका आणि वचनावर विश्वास ठेवा, ते उपयोगात आणा. हेच सगळं काही आहे. फक्त रानटी वनस्पती घ्या जी पलिस्ती मध्ये कुठेही सापडत असे, ती एजोब होती. लहान रानटी वनस्पती जी भिंतींच्या भेगांमध्ये उगवते आणि सभोवताली ती रक्तात भुसकळून ते रक्त चौकटीवर आणि दार बाह्यावर लावित होते. आणि लक्षात घ्या, मी या गोष्टींची पर्वा करीत नाही की ते करारामध्ये होते. यहुदी किती दर्शवितो की तो सुनता झालेला आहे, तो किती चांगला व्यक्ती होता. संपूर्ण करार रद्द होतो जर तेथे चिन्ह नसेल तर. जेव्हा मी रक्त पाहिन, फक्त रक्त, तर आता रक्त आता चिन्ह आहे, पण चिन्ह हे रसायनशास्त्र नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे रसायनशास्त्र आहे, कारण हजारो वर्षा अगोदर ते सांडले गेले. परंतु तुम्ही पहा, येथे जे रसायनशास्त्र होते, प्राणी मात्रांचे जीवन मनुष्यांवर येऊ शकत नव्हते, कारण प्राणी मात्रांच्या जीवनात जीव नव्हता. प्राणी मात्रांना चांगले व वाईट याची जाण नाही, तो मनुष्य आहे ज्यात जीव आहे. परंतु जेव्हा येशूने जो देवपुत्र कुमारीपासून जन्मलेला त्याचे रक्त सांडले, त्या रक्तात ते जीवन होते, ते स्वतः देवाचे होते. पवित्र शास्त्र सांगते आपले तारण त्या जीवनाद्वारे देवाच्या रक्ताद्वारे झाले आहे. यहुदी लोकांच्या रक्ताने नव्हे, परराष्ट्रीयांच्याही रक्ताने नव्हे, तर देवाच्या जीवनाद्वारे. देवाने ही रक्तपेशी तयार केली. कुमारिकेपासून जन्म पावलेला तिला पुरुष ठाऊक नव्हता, किंवा तिच्यापासून अंडाशयही आले नव्हते. हे मला ठाऊक आहे, लोक विश्वास करू इच्छितात की अंड्याने केले, संवेदनेशिवाय अंडे तेथे निर्माण होऊ शकत नाही. मग देवाने काय केले असेल तेथे पहा, त्याने अंडे आणि रक्तपेशी दोन्हीही निर्माण केले. ते देवाचे तात्पुरते व पवित्र निवास मंडप होते. मी माझ्या भक्तांना कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. पहा, अंडे कुठून आले, त्यांचा जीव अधोलोकात सोडणार नाही. त्याचे शरीर पवित्र होते. ओ, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही नाही, तुम्ही स्वतःला कसे काय ख्रिस्ती म्हणू शकता? आपले तारण देवाच्या रक्ताद्वारे झाले आहे. तेथेच माझा विश्वास आहे. तेथे संदेष्टाच्या रक्ताद्वारे जाऊ शकत नाही, सामान्य मनुष्याच्या रक्ताद्वारे जाऊ शकत नाही, किंवा एक शिक्षक, एक देवविषयक ज्ञानात प्रवीण. आपण तेथे देवाच्या रक्ताद्वारे जाऊ शकतो, असे देव बोलला. तो मनुष्य झाला, त्याने त्याचे रूप बदलले, त्याने त्याचा तंबू लांब खेचला आपल्या बरोबर आणि आपल्यातील एक झाला. तो आपल्या जवळचा सोडवणूक करणारा झाला. त्याला आपल्या निकटचे व्हावे लागले, कारण तसा नियम होता. तो मनुष्य झाला व आमच्या मध्ये वस्ती केली.
लक्ष द्या, ते कसे झाले. ते करताना तो त्याच्यापासून आला. देव होता, त्याचा आत्मा, आणि तोच आत्मा विश्वासणाऱ्यावर आला. म्हणून जीवन जे आपल्या त्यागात होते, आपली ओळख त्याच जीवनाद्वारे होते. तर ते देवाचे जीवन लोकांमधून दिसताना कसे पाहू शकतील आणि त्याला अशुद्ध म्हणू शकतील, जेव्हा तेच आपल्या बलिदानांनी आपली ओळख आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जी कामे मी करीतो ती तोही करील, त्याचे जीवन बलिदानामधून पार येते. त्या बलिदानामधून, कारण आपण आपले हात त्यावर ठेवतो आणि स्वतःला आपल्या विचाराबद्दल मृत समजतो. मग आपण संप्रदायांना, आपणास त्या रीतिरिवाजांकडे आणि अशा गोष्टींकडे कसे वळवू देतो आणि म्हणतो आम्ही त्याचा विश्वास करतो, आपण त्या गोष्टीसाठी मेलो आहोत. पॉल म्हणतो, या गोष्टींची मी चिंता करीत नाही, कारण तो संपूर्ण सत्याशी, ख्रिस्ताशी बांधलेला होता आणि प्रत्येक खरे यश हे पूर्णतेशी बांधलेले असते. आणि माझी पूर्णता म्हणजे वचन आहे, आणि बाकी सगळे ते जे खरोखर आत्म्याने जन्मलेले आहेत, त्यांचे संपूर्ण सत्य हे देवाचे वचन आहे. मी त्यास बांधलेलो आहे. मी माझे हात त्याच्यावर ठेवले आहेत आणि त्याने माझी जागा घेतली आणि माझी ओळख त्याच्यातच आहे. आम्हाला माहित आहे की त्याने वचन दिले की त्याची ओळख आपल्याला देईल. तो खरा विश्वास आणतो, तुझ्या स्वतःचा विश्वास नाही, पण त्याचा विश्वास. अशी गोष्ट ज्यावर तुमचे नियंत्रण नाही, तो ते करीतो. आता लक्ष द्या, तेव्हा आणि तेव्हाच फक्त जेव्हा ते अभिवचन त्याने तुम्हाला दिले आहे. तुम्ही किती मंडळ्यांत जाता याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही किती वेळा बाप्तिस्मा घेतला, तुम्ही पुढे मागे, तुम्हाला ज्या मार्गाने जावेसे वाटते तेथे जा. जोपर्यंत शिक्का तुमच्यावर लावण्यात येत नाही, मग तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार नाही की तुम्ही त्या बलिदानाशी जडलेले आहात. आणि देवाचा शिक्का काय आहे? इफिस करास पत्र 4:30 म्हणते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगी मुद्रित झाला आहात. एका संजीवनांतून दुसरीकडे जाण्याने नव्हे, परंतु सार्वकालिक मुद्रित केले आहे, मुक्तीच्या दिवसापर्यंत. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाच्या विचारात नसता तर तुम्ही देवाबरोबर कधी असणार नाही. किती जणांना ठाऊक आहे की तो मुक्तीदाता होता? तर मग ज्यांना मुक्ती मिळाली आहे, त्यांचे पतन झाले होते, तेथून परत त्यांना उभारणे आहे. तर तो आपल्याला मुक्ती देण्यास आला. जर एकेवेळी आपली मुक्ती होण्याची गरज नव्हती आणि आपण सर्व पापात जन्मलो, दुष्कर्मात वाढलो, या जगात खोटे बोलीत आलो, ते हेच दाखविते की खरा ख्रिस्ती हा देवाच्या विचारांचा गुण विशेष आहे. हे जग किंवा तारे किंवा हवा किंवा कुठलीही गोष्ट होण्या अगोदर तो सार्वकालिक आहे आणि तो आम्हाला मुक्त करण्यास आला. तो देवाचा विचार आहे, शब्दांत बोललेला, प्रकट झालेला आणि पुन्हा त्याच्या विचाराकडे परत आणलेला. निकटचा मुक्तीदाता हेच कारण आहे की देव स्वतः आपल्या मधील झाला आपल्याला मुक्ती देण्यासाठी. ते दुसरे कोणी करू शकला नसता. एक दूत ते करू शकत नव्हता, दुसरं कोणीही नाही. त्याला खाली यावे लागले, आपल्यासारखा मोहात पडला आम्हाला मुक्ती देण्यासाठी. आपण आता अब्राहमाची नैसर्गिक संतती पाहूया. आपण काही नैसर्गिक संततीचे परीक्षण करूया आणि पहा, जर देवाने आपले वचन नैसर्गिक संततीसाठी पाळले, जो इसहाक होता, तर काही नैसर्गिक संततीचे परीक्षण करूया जिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि शंका बाळगली नाही. आता लक्षात घ्या, तेथे 10,000 पटीत लोक आहेत ज्यांची सुनता झाली आहे आणि इतर सर्व गोष्टी, आणि तरी ते अब्राहमाचे संतान नाही. खचित, कारण जो बाह्यकारी यहुदी तो यहुदी नव्हे, जो अंतरी यहुदी तो यहुदी हो। ते त्यांच्यातील कित्येक अपयशी ठरले, अगदी अयशस्वी। हा, अरण्यात ते म्हणाले, आम्ही वलांडणाच्या दिवशी किंवा खडकांतून पाणी पिते वेळी संत योहान सहा ते सगळे आनंद करीत होते। येशू म्हणाला, मी तोच खडक आहे जो अरण्यात होता, स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे। या भाकरींतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल। ते म्हणाले, आपल्या पूर्वजांनी अरण्यात 40 वर्ष मांडणा खाल्ला। तो म्हणाला, तरी ते प्रत्येक जण मेले। मेले तो शब्द घ्या, त्याचा अर्थ काय आहे ते पहा। सर्व काळासाठी वेगळे होणे, तरी ते अब्राहमाची संतती होती। मृत्यू म्हणजे वेगळे होणे, संपूर्ण नाश पावणे, संपूर्ण नष्ट होणे, संपूर्ण नाश पावणे। येशूने म्हटले, ते सर्व मेले, प्रत्येक जण, जरी ते सुंता केलेले यहुदी होते। हा, बिचारे लोक, केवळ आम्ही मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन आहोत, पापांची कबुली केली आहे आणि अशाच काही गोष्टी। सैतान ही तसाच विश्वास करतो जितका आपण करतो, परंतु हे तुम्हाला कळले पाहिजे, देवाने त्याची साक्ष दिली आहे। त्याच्या पवित्र आत्म्याने मुद्रित करण्यायोगे वचनाविषयी शंका नाही। जर तुम्ही म्हणाला ते दुसऱ्या दिवसासाठी होते, तर तेथे काहीतरी चुकीचे आहे। काय होईल जर एखादा माणूस धावत आला आणि तुम्ही त्याला सांगितले प्रकाश चमकत आहे आणि तो खाली तळाशी धावत गेला, म्हणाला, मी ते नाकारतो, मी ते नाकारतो, तेथे असा प्रकाश, अशी काही गोष्ट नाही, मी यावर विश्वास ठेवित नाही, त्या माणसाबरोबर काहीतरी चुकीचे आहे। तो मानसिकरित्या खालावलेला आहे। जर तो त्या उबदार किरणांना नाकारतो आणि त्या जीवन देणारा स्त्रोत, तर मानसिकरित्या तिथे काहीतरी चुकीचे आहे। आणि जेव्हा मनुष्य देवाचे वचन पाहतो, त्याच्या पुढे नम्र होतो आणि त्याची ओळख घेतो आणि उघड संप्रदायाचे शिकवण सोडतो आणि पुन्हा घेतो, तेथे त्या माणसाबरोबर काहीतरी आत्मिकरित्या चुकीचे आहे। काहीतरी त्याच्याबरोबर चुकीचे आहे, तेथे आध्यात्मिकरित्या काहीतरी चुकीचे आहे। तो हे स्वीकारू शकत नाही, आंधळे आहेत आणि त्यांना हे माहीत नाही। न्यायाकडे जात आहे आणि देव न्यायाधीश असेल। लक्षात घ्या, जेव्हा त्यांनी हे केले आणि ती संतती जिने विश्वास ठेवला, निरीक्षण करा काय झाले। आता त्यातील काही अब्राहमाच्या संततीचे परीक्षण करूया। आपण इब्री मुले यांना पाहूया, कारण ते सत्याने उभे राहिले आणि मूर्तीपूजा सहन करू शकले नाही। त्यांनी राजाने स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालण्यास नकार दिला। ती मूर्ती एका पवित्र पुरुषाची दानियेलाच्या प्रतिरूपामध्ये केली होती। हे असे दर्शवित आहे की परराष्ट्रीयांत एक चुकीची प्रथा सुरू झाली, ती म्हणजे पवित्र पुरुषाच्या प्रतिरूपाची उपासना सुरू झाली। आजही तसेच चालत आहे। जेव्हा लोकांवर लोकांच्या प्रतिरूपाची उपासना करण्याचा दबाव आणला जाईल, ते प्रकटीकरणाने समजते, कारण दानियेल वचनाचे भाषण अनुवाद करू शकला, जो भिंतीवरील हस्तलेख होता। अशा प्रकारे ते आत आले आणि अशा प्रकारे ते बाहेर ही गेले। अशाच प्रकारे परराष्ट्रीयांत ते रूप प्रकट झाले। पहा, त्यांनी ते करण्यास नकार दिला आणि त्यांनी काय केले, ते अब्राहमाची संतती वचनावर सत्याने उभे राहिले होते आणि त्यांनी शत्रूचे फाटक तो अग्नि हस्तगत केला। दानियल एकच देवाला भजत असे म्हणून त्याची कसोटी घेण्यात आली, त्याची त्यासाठी कसोटी घेण्यात आली आणि या परीक्षेसमयी तो परीक्षेत खरा ठरला। आणि देवाने काय केले हे असे दिसत होते जणू काही त्यांचा पराभव झाला असे आपण म्हणूया, आणि त्यांना माहीत नव्हते काय करावे। ते त्याला सिंहास खायला देणार होते, परंतु दानियल या परीक्षेत खरा उभा राहिला की तेथे फक्त एकच खरा परमेश्वर आहे, आणि त्याने शत्रूचे फाटक हस्तगत केले। देवाने सिंहांची तोंडे बंद केली होती। मोशे ही खोटे मांत्रिक जादूगार यान्नेस आणि याब्रेस यांच्या समोर परीक्षेच्या समयी सत्याने अभिवचनावर उभा राहिला। हा, देव मोशेला अद्भुतरित्या भेटला, त्याला म्हणाला की तू जा आणि या गोष्टी कर, ही चिन्हे त्याला दाखव आणि प्रत्येक चिन्हामागे एक वाणी असेल। मोशे त्याप्रमाणे तिथे गेला, त्याने काठी खाली टाकली आणि तिचा साप झाला। तुम्हाला ठाऊक आहे काय झाले, तेथे जादूगार आले आणि त्यांनीही तसेच केले। तेव्हा मोशेने हात झटकून असे बोलला नाही की मला वाटते ते सर्व खोटे आहे, तो तेथेच उभा राहिला आणि देवाची वाट पाहिली. तो सत्याने उभा राहिला. तेथे कितीही मांत्रिक जादूगार असेना तो सत्याने उभा राहिला आणि त्याला नेमून दिलेल्या कामाला तो सत्याने धरून राहिला. त्या लोकांना मिस्रांतून बाहेर काढण्यासाठी जेव्हा त्याच्या मार्गात समुद्र होता देवाने तो त्याच्या हाती दिला आणि त्याने समुद्राचे दोन भाग अग्निस्तंभाच्या सहाय्याने केले जो त्याचे मार्गदर्शन करीत होता. त्याने लोकांना वचनदत्त देशात नेले. यहोशुआ दुसरा एक महान पुढारी फक्त दोन वचनदत्त देशात गेले. यहोशुआ आणि कालेब ते कादेश नावाच्या प्रदेशाकडे आले जे त्यावेळी जगातील मध्यवर्ती ठिकाण होते. ते न्यायाचे आसन होते आणि 12 वंशांतून त्यांनी तो देश पाहण्याकरिता 12 हेर पाठविले आणि 12 जण परत आले. त्यांतील 10 जण म्हणाले त्या लोकावर स्वारी करण्यास आपण उळीच समर्थ नाही कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे दिसलो. परंतु यहोशुआने काय केले? त्याने लोकांना शांत केले. तो म्हणाला तुम्ही थांबा, आपण किती थोडके असलो तरी तो देश जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. तो काय करीत होता? तो वचनावर सत्याने उभा राहिला होता. मी तुला हा देश दिला आहे पण त्याचा प्रत्येक इंच लढून घे. आई तू यावर विश्वास ठेवते का? देवाने तुला तुझे आरोग्य दिले आहे परंतु तुला ते लढून घ्यावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. पाऊल खुना म्हणजे त्या मालकीच्या करणे. ते सर्व तुझे आहे. प्रत्येक अभिवचन तुमचे आहे पण प्रत्येक इंचासाठी तुम्हाला ते लढून घ्यावे लागेल. आता यहोशुआला ठाऊक होते की देवाने काय सांगितले. तो अब्राहमाची संतती होता. पहा, तो म्हणाला आम्ही विश्वास करतो की देवाने तो देश आम्हाला दिला आहे आणि आपण तो जिंकून घेण्यास पूर्णपणे समर्थ आहोत. आणि तो परीक्षेत टिकून राहिला. इस्रायलाच्या सर्व समूहांविरुद्ध सर्व वंशज आणि लोक ज्यांनी शोक केला ओरडले. यहोशुआ बोलला, शांत रहा, देवाने अभिवचन दिले आहे. तुम्ही किती मोठे आहात आणि तुमच्या विरोधात कोण आहे आणि डॉक्टरने काय सांगितले आहे? देवाने वचन दिले आहे, ते पूर्ण करणे देवाकडे आहे. त्याने काय केले? जेव्हा ते यार्दिन नदीकडे आले त्याने फाटक काबीज केले. तेच त्याने केले. यरिहो पूर्णपणे बंदिस्त, जणू काही कासव आपल्या कवचामध्ये. त्याने काय केले? त्याने ते फाटक काबीज केले. एक दिवस जेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर चढाई करून आला त्याने त्याच्या शत्रूंचे फाटक काबीज केले. येतपर्यंत की त्याने सूर्या साधना केली की तू स्थिर हो आणि सूर्याने त्याची आज्ञा मांडली आणि सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. देव त्याच्या वचनाशी प्रामाणिक राहतो. त्यासाठी त्याला काहीही का करावे लागेना. आकाश नाहीसे होईल परंतु त्याचा शब्द तो पडू देत नाही. त्याने असे वचन कधीच दिले नाही जे तो पाळू शकत नाही. मी परमेश्वर जो तुझे सर्व रोग बरे करीतो. जर विश्वासनाराने आजाऱ्यावर हात ठेवले तर ते बरे होतील. आमेन. विश्वासनाराने सर्व गोष्टी शक्य आहेत. यहोशुआने विश्वास ठेवला. देवाने पृथ्वी फिरण्यापासून थांबवली. ती त्याने दुसऱ्या शक्तीने तेथेच थांबवून ठेवली. त्याच्या सामर्थ्याने पृथ्वी 24 तासांसाठी हल्ली नाही. यहोशुआने त्याच्या शत्रूवर जय मिळवेपर्यंत त्याने फाटक काबीज केले. खचितच त्याने केले. देव सदैव खरा आहे. मला वाटते आपल्याकडे वेळ आहे की आपण आणखी नायकाबद्दल पाहू शकतो पण माझ्याकडे फक्त 10 मिनिटेच आहेत. पहा, हे सर्व मौल्यवान नायक कारण ते विश्वासाविषयीचे महान योद्धे होते. ते सर्व मरणाच्या फाटकांशी मेले. ते सर्व मृत्यूच्या फाटकाशी नाश पावले. नंतर अब्राहमाची राजकीय संतती आली. ते तर सर्व इसहाकाची नैसर्गिक संतती होती परंतु येथे अब्राहमाची राजकीय संतती जो ख्रिस्त होता. अब्राहमाची विश्वासाद्वारे आलेली संतती जे आपण असायला पाहिजे. पाहूया आपण आहोत की नाही. नैसर्गिक संतती ही फक्त वास्तविकता होती. इतर सर्व नैसर्गिक जन्माद्वारे जन्मले होते पण तो कुमारीपासून जन्मला. पहा, ते अब्राहमाची संतती नव्हते, मग यहुदी. तो विश्वासाद्वारे अभिवचनाची संतती होती आणि म्हणूनच आपण पण त्याच्याद्वारे त्याची लेकरे आहोत. पहा, त्याने काय केले? जेव्हा तो पृथ्वीवर होता त्याने शत्रूंचे प्रत्येक फाटक जिंकले आणि हस्तगत केले. राजकीय संतती, त्याने शब्दाद्वारे वचन दिले, त्याने ते जिंकले. त्याने आजाराच्या फाटकांवर विजय आपल्यासाठी मिळविला. तेच करण्यासाठी तो आला होता. त्याने आजारी माणसांची आठवण केली. त्याने त्या फाटकावर विजय मिळविला. तुम्हाला ते जिंकायचे नाही, त्याने ते जिंकले आहे. दुसऱ्या माणसांना त्यांचे स्वतःचे फाटक जिंकायचे आहे, पण तुम्हाला ते जिंकायचे नाही. ते अगोदरच त्याने जिंकले आहे. त्याने आजारपणाचे फाटक जिंकले. आणि आजाराचे फाटक जिंकण्यासाठी त्याने काय केले असेल? त्याने म्हटले की तो करील. तुम्ही पृथ्वीवर जे काही मागाल आणि पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. आपल्याला फाटकाच्या चाव्या दिल्या. त्याने वचनाद्वारे मोहाच्या फाटकावर विजय मिळविला. आणि त्या चाव्या होत्या, सैतानाला अडवा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. त्याने त्या सर्वावर विजय मिळविला, प्रत्येक आजारावर विजय मिळविला. त्याने मृत्यूवर जय मिळविला आणि त्याने अधोलोकावर जय मिळविला. त्याने मृत्यू व अधोलोक जिंकले. त्याने ते जिंकले जे इतर जिंकू शकले नाही, कारण ते देह स्वभावानुसार जन्मलेली संतती होती. हा तर आत्मिक संतती आहे. त्याने कब्रेच्या फाटकावर विजय मिळविला आणि आपल्याला नीतिमत्व देण्यासाठी तो तिसऱ्या दिवशी उठला. आणि आता आपण विजेत्यापेक्षा अधिक आहोत. आपण फक्त वारसा हक्काने पुढे चालत आहोत, विजेत्यापेक्षा अधिक. आता आपण एका पराभूत झालेल्या शत्रूशी व्यवहार करीत आहोत. आजारपण हरलेले आहे, मृत्यू हरलेला आहे, नरक हरलेले आहे, सर्वांचा पराजय झालेला आहे. हो, मला तर आता मी दुपटीने वाढलो आहे असं वाटत आहे. मला पहिल्यापेक्षा अधिक चांगले वाटत आहे. आपण जिंकलेल्या शत्रू बरोबर लढत आहोत. यात आश्चर्य नाही की पॉल म्हणू शकतो की बांधाऱ्याने त्या खडकाचे शीर तोडण्यासाठी ते केले. तो म्हणाला, अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? तू मला कुठे वळवळण्यास आणि किंचाळण्यास लावशील? कबरे, तुझा विजय कुठे आहे? आणि तुला वाटते का तू मला तेथे साच्यात घालून ठेवशील? मी तुला तेथे एक रिकामी कबर दाखवेन आणि मी त्याच्यामध्ये आहे. तो मला शेवटल्या दिवशी उठवील, एक हरलेला शत्रू. आता अब्रामाचे राजकीय बीज. देह स्वभावाच्या बीजांचा त्याच्याशी काही संबंध नाही, परंतु राजकीय बीज विजय प्राप्त करू शकते. तो विजय प्राप्त केला कारण तो आपल्या अगोदर गेला आहे आणि प्रत्येक फाटक आपल्यासाठी जिंकले आहे. तो आता 2000 वर्षानंतर एक सामर्थ्य विजेता म्हणून आपल्यामध्ये उभा आहे. त्याने फक्त आजारपणच जिंकले नाही, त्याने आजारपण जिंकले. त्याने मोहावर विजय मिळविला, त्याने प्रत्येक शत्रूवर विजय मिळविला. त्याने मृत्यू जिंकला, त्याने अधोलोक जिंकले. त्याने कबरेवर जय मिळविला आणि तो पुन्हा उठला. आणि 2000 वर्षानंतर येथे या दुपारी तो आमच्यामध्ये उभा आहे. स्वतःला सामर्थ्य विजेता म्हणून स्वतःची ओळख देत आहे. आमेन. तो आजही जिवंत जिवंत आहे. त्याचे वचन प्रकट करीत आहे. अब्रामाचा राजकीय वंश, ओह, आणि तो त्याच्या शत्रूच्या फाटकावर विजय मिळविल. त्या बीजास स्वतःला प्रकट करण्यासाठी तो येथे जिवंत उभा आहे. कोणासाठी? ते पूर्वनियोजित बीज जे ते पाहू शकले, त्याने त्यावर विजय मिळविला. कोण? जे वचनाद्वारे पारखले गेले, ते पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या शरीरात मुद्रित केले होते, त्यांच्यासाठी प्रस्थापित होते. काय? इब्रिकरस पत्र 13:8 वचन. ते तसे आहे. ते पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित करण्यात आले. तो पवित्र आत्मा जो अब्रामाने दुरून पाहिला, विश्वासाने त्याने भरोसा ठेवला आणि आता आपल्याला तो मिळाला आहे. त्याने दिलेल्या अभिवचनाकडे पाहून तो काय म्हणत आहे? आणि योहान कृष्णवर्तमान 14:12 वचन, या शेवटच्या दिवसात पुनरुत्थित झालेल्या विजेत्याद्वारे प्रस्थापित झाले आहे. कुठली व्यवस्था नाही, परंतु एक व्यक्ती ख्रिस्त, महाविजय. माझी कलिसिया नाही, माझी बॅप्टिस्ट चर्च नाही, किंवा तुमचे पेस्बिटेरियन, मेथोडिस्ट किंवा पेंटिकॉस्टल, यांच्याद्वारे नाही, पण येशू ख्रिस्ताद्वारे. तो आज जिवंत आहे. तो उठला आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी. आणि तो जिवंत आहे म्हणून तो म्हणाला, आम्हीही जिवंत राहू. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, परंतु देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मीच पुनरुत्थान व जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरी मानतेस काय? प्रत्येक शत्रूचे फाटक काबीज करा. तो बोसवर्थला कसा जिंकू शकला? जेव्हा देव बोसवर्थ जिंकणाऱ्यामध्ये होता, आणि हेच कारण आहे की तो म्हणतो माझ्या जीवनाचा सर्वात आनंदाचा क्षण आता आहे.
हा,
तो त्या सामर्थ्यशाली विजेत्याला ओळखतो, त्याची खात्री त्याच्या बरोबर आहे. ओ माझ्या, आता आपण गीत गाऊ शकतो. जगण्याने त्याने माझ्यावर प्रेम केले, मरण्याने त्याने माझी तारण केली, पुण्याने त्याने माझी पापे दूर नेली, उठण्याने त्याने सर्व काळासाठी नीतिमान ठरविली. एके दिवशी तो येत आहे, तो अद्भुत दिवस. ज्यांना असे वाटते ते हरलेले आहेत, एडी पेरेनॉट मी ते विश्वास ठेवतो की तो त्याची ख्रिस्ती गाणी विकू शकला नाही. कोणाला आज ते नको होते, त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. ओ हरलेला आणि एक विश्वासी, एके दिवशी पवित्र आत्मा त्याच्यावर आला. त्याच्या शत्रूचे फाटक, जे त्याचे साहित्य स्वीकारित नव्हते, आत्म्याने त्याला पकडले आणि त्याने पेन पकडला. देवाने त्याला ते स्वागताचे गाणे लिहिण्यास प्रेरित केले. येशूच्या गौरवी नावातील सामर्थ्य, दूत सुद्धा साष्टांग नमस्कार करत राजकीय मुकुट घेऊन या आणि त्याला सर्वाच्या वरती मुकुटधारी प्रभू करू. एकदा अंध फॅनी क्रॉस बाई म्हणाली, ते तुमच्यासाठी काय आहे? तिने तिचा ज्येष्ठपणाचा अधिकार विकला नाही, जसा पेंटिकॉस्टल एल्विस प्रेस्लीने केले, किंवा क्राइस्ट बून याच्या चर्चने केले, किंवा रेडे फोलोने केले. त्यांनी आपले विशेष गुण जगाला विकले. त्यांना वेगवान कॅडेलॅक्स आणि लाखो डॉलर्सची सुवर्णाची बक्षिसे मिळाली. परंतु फॅनी क्रॉसबाय आपल्या जागेविषयी सत्याने उभी राहिली. तिने आरोळी केली, मला सोडू नको. ओ तारणदात्या, माझ्या काकुळतीच्या शब्दाकडे कान दे. तू दुसऱ्यांना बोलावीत असता मला विसरू नको. तू सर्व सुखांचा स्रोत आहेस, जीवनापेक्षा माझ्यासाठी अधिक आहे. तूच खेरीज या पृथ्वीवर मला कोण आहे किंवा स्वर्गात कोण आहे, परंतु तूच. ते म्हणाले, जर तू स्वर्गात जाते वेळी जर आंधळीच राहिलीस तर काय होईल? ती म्हणाली, मी त्याला कसेही ओळखीन. म्हणाली, मी त्याला ओळखीन. ते म्हणाले, मिसेस क्रॉस बाय, तू लाखो डॉलर्स कमावू शकतेस. ती म्हणाली, मला लाखो डॉलर्स नकोयत. तू त्याला कसे ओळखशील? ती म्हणाली, मी त्याला ओळखीन, मी त्याला ओळखीन. आणि मुक्त झालेली त्या बाजूला उभी राहीन. मी त्याला ओळखीन, मी त्याला ओळखीन. जर मी त्याला बघू शकले नाही, त्याच्या हाताच्या नखाच्या स्पर्शाने मला त्याची जाणीव होईल. तिने तिच्या शत्रूचे फाटक जिंकले आहेत. होय, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तो म्हणाला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. मागा कुठले फाटक तुम्ही जिंकू इच्छिता, तुम्ही जे काही मागाल आणि ते तुम्हाला दिले जाईल. जर तुम्ही मसमध्ये आणि माझी वचने तुम्हामध्ये, तुम्हा पुढे येणाऱ्या कुठल्याही शत्रूचे फाटक तुम्ही काबीज करू शकाल. तुम्ही आब्रामाचे राजकीय वंशज आहात. तुमच्या पुढे कुठल्या प्रकारचे फाटक उभे राहील, जर ते आजारपण नाही, तुम्ही ते जिंकण्यास समर्थ आहात, तेव्हा आपण गाणे गाऊ शकतो. ते आनंददायक जुने गाणे गाऊया. या पुस्तकांतले प्रत्येक वचन माझे आहे, प्रत्येक अध्याय, प्रत्येक वचन, आणि इतके दैवी, माझा त्याच्या ईश्वरी प्रेमावर भरोसा आहे. या पुस्तकांतील प्रत्येक वचन माझे आहे. आपण एका विजेत्यापेक्षा अधिक आहोत, आणि आब्रामाचे संतान शत्रूंचे फाटक काबीज करील. जेव्हा ते म्हणतात या गोष्टी होऊ शकत नाही, जेव्हा ते त्या सैतान किंवा बालजबूब म्हणून इच्छितात किंवा असेच काहीतरी, देव खात्रीपूर्वक प्रत्येक फाटक जिंकण्यास आणि शत्रूवर विजय मिळविण्यास समर्थ आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभो, आब्रामाचे संतान हे करो, मला ठाऊक आहे ते हे पाहतील. प्रभु, ते वचन खऱ्या जमिनीला हादरविल्याशिवाय त्यात कसे पडू शकेल? मी प्रार्थना करीतो की ते आता समजतील. प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना रांगेत आला आहे त्यास आरोग्य मिळो. प्रभो, जर येथे अजूनही असे कोणी असतील ज्यांनी अजून त्यांच्या पापांची कबुली दिली नसेल, सर्वांसमोर उभे राहिले नसतील आणि ख्रिस्तासाठी उभे राहिले असतील, सर्व रीतिरिवाज आणि त्या थंड औपचारिक निर्जीव गोष्टी त्यांना तुझ्यापासून दूर घेऊन गेले आहेत, त्या नाकारायला तयार आहेत आणि ते आता उभे राहू देत आणि म्हणत की त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारी, तू त्यांच्यासाठी त्या दिवशी उभा राहशील.
आपण आपल्या माना झुकविलेले असताना जर तेथे कोणी आहे ज्यांना प्रार्थनेसाठी उभे राहायचे असेल, ते म्हणत मी त्याच्यासाठी आता उभे राहू इच्छितो, यासाठी तो माझ्यासाठी त्या दिवशी त्याच्या दैवी समक्षतेत उभा राहील. मी तुम्हाकडे विनंती करीतो आणि मी तुम्हाला सुसंधी देतो की जर तुम्ही उभे राहाल तर तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले जाईल. मी तुम्हाला कुठल्याही मंडळीत जाण्यास सांगत नाही, मी तुम्हाला ख्रिस्ताकडे येण्यास सांगत आहे. जर तुम्ही येथे आहात आणि त्याला ओळखीत नाही,
मुला परमेश्वर तुला आशीर्वादित करो.
तेथे अजून कोणी आहे का जो म्हणेल मी आता उभा राहू इच्छितो? बहिणी, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. परमेश्वर तुला आशीर्वादित करो बहिणी. मी उभा राहू इच्छितो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुला आशीर्वादित करो. मी आज या दुपारी उभे राहू इच्छितो. हे चांगले लोक, पुरुष आणि स्त्रिया, उभे राहत आहे. मी आज या दुपारी माझी भूमिका घेतो. आणि त्या दिवशी जेव्हा डॉक्टर म्हणेल अपघात झाला आहे, त्याचे रक्त जात आहे, मृत्यू त्याच्या जवळ आहे किंवा तिच्यावर आहे, किंवा एका सकाळी तुला तुझ्या भूमिकेची आठवण होईल, तू आता त्याच्यासाठी उभा राहिला आहे. जर तुम्ही माणसासमोर माझी लाज धरा, तर मीही तुमची लाज माझ्या पित्यासमोर आणि पवित्र देवदूतांसमोर धरीन. पण जर तुम्ही मला माणसासमोर पत्कराल, मीही तुम्हाला माझा पिता व पवित्र देवदूतासमोर पत्करीन. बहिणी, देव तुला आशीर्वादित करू. तिथे काही जण बाल्कनीत असतील या समयी जेव्हा आम्ही वाट पाहत आहोत. काही जण, बहुतेक जण मुख्य मजल्यावर. ठीक आहे मित्रा, मी तुला वचनाकडे नेतो. जर देवाचे वचन सुपीक जमिनीवर पडले, जसे विहिरीजवळील ती स्त्री, तिला समजली, जगाच्या स्थापने अगोदर स्वर्गात तिला प्रतिनिधित्व मिळाले होते. जेव्हा प्रकाश तिजवर पडला, तिने ते ओळखले. माझ्या भावा, देव तुला आशीर्वादित करो. ते धाडस आहे. भावा, देव तुला आशीर्वादित करो. तू तुझ्या जीवनात महान गोष्टी केल्या असतील. तू आता सर्वात महान गोष्ट आतापर्यंत केलेल्या सर्व गोष्टीमध्ये करीत आहेस, ती म्हणजे ख्रिस्तासाठी उभे राहणे. आमच्या स्वर्गीय पित्या, आजच्या दुपारी बीज काही जमिनीवर टाकण्यात आले आहे. आपण पाहतो जीवनाचा बहर येत आहे. पुरुष व स्त्रिया त्यांच्या पायावर उभे राहत आहेत. सगळे देवाचे डोळे पाहत आहेत. जो सर्व व्यापी, सर्व साक्षी, सर्व ज्ञानी त्यांना पाहत आहे. हे पित्या, ते तुझे आहेत. मी तुला ते आता बक्षीस म्हणून सादर करीत आहे. हा आता येथे उभे राहण्याचा त्यांचा अनुभव समजून की त्यांनी काय केले आहे, याचा अर्थ काय आहे. ते उभे राहिले यासाठी जे प्रभूचा तिरस्कार करीतात त्यांना उभे करण्यासाठी. ते तुझ्या समोर उभे राहण्याच्या दिवसापर्यंत तुझ्याशी प्रामाणिक राहोत. त्या दिवशी ती प्रेमळ वाणी त्यांना म्हणे, ओ, एक दिवस बॅटन ड्रक मध्ये किंवा डॅनहॅम स्प्रिंग्स नावाच्या लहानशा जागी तो माझ्यासाठी उभा राहिला. पित्या, आता मी त्याच्यासाठी उभा राहीन किंवा तिच्यासाठी प्रदान कर. पित्या, ते तुझे आहेत. येशूच्या नावात आमेन. या तुमच्या निर्णयाबद्दल देव तुम्हाला आशीर्वादित करू. आता माझ्यासाठी एक गोष्ट करा. पहा, जर तुमचे पाळक आजूबाजूला असतील तर त्यांच्याशी बोला. जर तुमचा अजूनपर्यंत बाप्तिस्मा झाला नसेल, ख्रिस्ती बाप्तिस्मा, तर तसे करा. आता तुम्ही विश्वासणाऱ्या मधले हो, खरे विश्वासी, बनविलेले विश्वासी नव्हे, खरे विश्वासी. आपण प्रार्थना करीत असताना या रुमालांसाठी प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, हे रुमाल आता बाहेर जात आहेत. कुठे मला ठाऊक नाही, कुठेतरी दलदलीच्या प्रदेशात एखादा म्हातारा आंधळा वडील बसून हा रुमाल येण्याची वाट पाहत असेल. लहान बाळ तेथे दवाखान्यातील बिछाण्यावर पडून एखादी आई उभी राहून हा रुमाल परतण्याची आतुरतेने वाट पाहत असेल. स्वर्गीय पित्या, मी तुझकडे प्रार्थना करीतो की तू त्यांच्या बरोबर जा आणि आज तुझ्या उपस्थितीचे प्रतीक म्हणून आणि आमचा तुझ्यावरील विश्वास, कारण आज आम्हासाठी तुझे वचन प्रचार केले गेले आहे. तो विश्वास जो अब्राहमामध्ये होता आणि तो विश्वास जो निर्माण केला गेला आणि येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला दिला गेला, तो या रुमाला बरोबर जावो आणि त्या प्रत्येकाला आरोग्य मिळो ज्यांच्यावर हे रुमाल ठेवले जाते. आम्ही त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने पाठवितो. आमेन. आता थोडा वेळ आपण प्रार्थना रांग बोलवण्या अगोदर सर्वज्ञानी आणि सामर्थ्यशाली परमेश्वर, महान देव, सर्व भरपूरी देणारा, कृपया मित्रांडो, मी आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास सुरू करणार आहे. आणि मी कदाचित जेव्हा मी खाली येईन, मला तुम्हाला काही सांगता येणार नाही. काही जण त्या अगोदरच जातील. तुम्ही कोणीही असाल, जर तुम्ही काही वेळेसाठी उभे राहिला नाही आणि तुम्हाला खात्री नसेल, जर तुम्ही एका मंडळीचे सभासद आहात, ती चांगली गोष्ट आहे, परंतु ती पुरेशी नाही. पहा, तो श्रीमंत तरुण एका मंडळीचा सभासद होता. पहा, त्याने येशूला विचारले, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे. त्याने ते स्वीकारले नाही, तो निघून गेला. त्या तरुण मनुष्याला हे करणे मूर्खपणाची गोष्ट वाटली. त्याच्यासारखे करू नका. तुम्हाला ठाऊक आहे, त्याची ओळख झाली होती. थोड्याच अवधीत त्याची भरभराट झाली. तो श्रीमंत झाला. त्याची धान्याची कोठारे भरली. त्याचे उत्पन्न साठवण्यास जागा नव्हती. परंतु नंतर आपण पाहतो त्याची शेवटची अवस्था नरक, अग्निज्वालेत यातना भोगीत जळावे लागले. तुमच्या बाबतीत तसे होऊ देऊ नका. ख्रिस्ताला स्वीकारा. तुम्ही तरुणांनो, तुम्ही तरुण मुलींनो, तरुण मुलांनो, तुमचे जीवन बदला. कृपया ते करा. माझे ऐका. तुमचा भाऊ म्हणून जो तुमच्यावर प्रेम करीतो, मी येथे आहे कारण मी तुमच्यावर प्रेम करतो. मी देवावर प्रेम करतो आणि मी तुम्हावर प्रेम करतो. आणि मी देवावर प्रेम करू शकत नाही जर मी तुमच्यावर प्रेम करत नाही. मला हे आवडेल जर तुम्ही काही टिप्पणी कराल, ती माझ्या मुलाकडे किंवा माझ्या एखाद्या मुलाकडे द्या, मी त्याशिवाय जाईन. कोणीही पालक ते करते, तसेच देवही करेल. पहा, त्याच्या लोकावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा. तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांच्यावर का रागवून बोललात, खरे प्रेम सुधारणा करणारी आहे. जर तुमचा मुलगा बाहेर रस्त्यावर बसत आहे, तुम्ही म्हणाल तेथे मोठे बसतात, त्याने ते करायला नको आहे, परंतु मी त्याच्या लहान भावना दुखवू इच्छित नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम करीत नाही, तो तेथे मारला जाईल. जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तर तुम्ही त्याला आत आणाल आणि त्याला थापट माराल, तुम्ही त्याला आज्ञा पाळण्यास लावाल. अशा प्रकारे देव करीतो प्रेम सुधारणूक करणारे आहे आणि तेच खरे प्रेम आहे. जेव्हा एखादा प्रचारक उभा राहतो आणि तुम्हा स्त्रियांना केस कापू देतो आणि चेहरे रंगू देतो आणि अशाच गोष्टी, आणि तुमची सुधारणा करीत नाही, तेथे खरे प्रेम नाही आणि ते बाहेर बोलावत नाही आणि तुम्हा पुरुषांना 3-4 वेळा लग्न करू देतो आणि अशा सर्व इतर गोष्टी आणि त्या गोष्टी चालू देतो, तेथे खरे प्रेम नाही. तुम्हाला मंडळीत सभासदत्व देतो आणि पाठीवर शाबासकी देतो आणि काही तत्वाने तुम्हाला दाबून टाकतो. मग तुम्हाला हेच केले पाहिजे, पवित्र मंडळीत जा. तेथे प्रेम नाही किंवा एक तर मनुष्य इतका पूर्णपणे हरवला आहे तो काहीच पाहत नाही. खरे प्रेम सुधारणा करणारे असते आणि तुम्हाला देवाच्या वचनाकडे परत आणते. येशूकडे पहा, कसे तो काय म्हणाला, कारण त्याने त्यांच्यावर इतके प्रेम केले की तो त्यांच्यासाठी मृत्यू पावला जेव्हा ते त्याचे रक्त मागत होते. आता तो महान पवित्र आत्मा मी थोड्या वेळेसाठी थांबू इच्छितो. आपण सुरू करण्याआधी माझ्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक होईपर्यंत मी थांबत आहे, मी प्रचार करीत आहे. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आता इथे असलेले प्रत्येक जण, तुम्ही कुठेही असा, या इमारतीत कुठेही असाल, थोड्या वेळेसाठी प्रार्थना करा. सांगा, प्रभू येशू मला सहाय्य कर, मला सहाय्य कर, मला तुझ्या कपड्यांना स्पर्श करू दे. येशू म्हणाला, तुम्हाला माहित आहे जेव्हा एक स्त्री त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, त्याला ते कळले नाही, परंतु जेव्हा तो बाजूला वळला आणि त्याने ओळखले ती कोण आहे आणि तिने काय केले, या दुपारी तोच येशू आहे. त्या महायाचकाला स्पर्श करू शकतो आपल्या अशक्त भावनांद्वारे. तुम्ही प्रत्येक जण आता विश्वास करता का? हे सत्य आहे, देवाने हे अभिवचन दिले आहे पुन्हा एकदा, आणि तो ते दाखवो. आपण सदोमांच्या दिवसात राहत आहोत, यावर या इमारतीतील किती जण विश्वास ठेवतात? तुमचे हात फक्त वर करा. आपण जसे सदोमाच्या दिवसात होते त्या दिवसात राहत आहोत. पूर्ण कार्यप्रणाली दूषित झाली. जगाची कार्यप्रणाली, सर्व गोष्टी, मंडळीची कार्यप्रणाली, राजकारणाची कार्यप्रणाली, तेथे काहीच नाही. राजकारण इतके भ्रष्ट झाले आहे. सर्व ठिकाणी कार्यप्रणाली, आपले हुकुमशहा, सर्वत्र भ्रष्टता आहे. मंडळींची ही स्थिती अशीच आहे. कुटुंबही तसेच झाले आहे. ते फक्त भ्रष्टता आहे. सदोम. तर लक्षात ठेवा, देवाला हे अगोदरच माहीत होते. मग लक्षात घ्या, तो म्हणाला तो स्वतःला मनुष्य देहात प्रकट करेल आणि त्याने सदोमासमोर तसेच केले. अभिवचनाची संतान या जगात येण्याअगोदर त्याने अभिवचन दिले होते की तो एकाला अभिवचनाची संतान येण्याअगोदर पाठविल. जसे त्याने पहिल्या वेळेस केले ते ओळखतील. आणि तो म्हणाला, जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट होईल. मी तुला ओळखत नाही, मिस थॉम्सन. तुला स्त्रियांची समस्या आणि आजार आहे. तू विश्वास ठेवतेस का देव तुला बरे करील? तू विश्वास करू शकतेस काय? तू करशील का? मिस थॉमस, तू विश्वास ठेवतेस का की तो तुला बरे करील? तुझे हात वर कर. तेथे तुझ्या मागे एक स्त्री बसली आहे, प्रार्थना करीत आहे. तिला संधिवात झाला आहे. एक जी तिच्या नंतर बसली आहे, तिला पोटाची समस्या आहे, प्रार्थना करीत आहे. तू हे चुकवशील, तू पाहत नाहीस, तू येथले नाहीस, तू मिसिसिपी होऊन आली आहेस. तुम्ही श्रीमान आणि श्रीमती स्ट्रिंगर आहात. जर तुम्ही पूर्ण अंतकरणापासून विश्वास कराल, येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करेल. जर तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता, तुम्ही करता का? तर ते तुम्ही प्राप्त करू शकता. ठीक आहे, तुम्ही तुमचे हात वर करा, म्हणजे लोक तुम्हाला पाहू शकतील की तुम्ही तेच आहात. मी या लोकांना ओळखत नाही, त्यांना मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाही, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. मित्रा, तो स्वतःची ओळख देत आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवता काय?
महाशय, तुम्ही आपले डोके का हलवित आहात आणि माझ्याकडे असे का पाहत आहात?
हो महाशय, कारण तुम्ही ते केले. मी मिनिटातच तुमच्याशी बोलण्यास येत आहे. तुम्ही एक वयस्कर सभ्य इथे बसलेले आहात, माझ्याकडे बघत आहात. त्याने माझ्याकडे प्रामाणिकपणे पाहत आहे, त्याने विश्वास ठेवला आहे. तू कोणासाठी प्रार्थना करीत आहे ज्याला तडाखा बसला होता? परंतु एका महत्वाच्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करीत आहेस. तुला गरज आहे, तू पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा शोध करीत आहेस. ते बरोबर आहे, ते खरे आहे. जर तू यावर विश्वास ठेवते, भाई, तू नोकरीच्या शोधात आहे. त्याखेरीस तुला हे माहीत असेल की मी देवाचा संदेश आहे किंवा सेवक. तुझ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यामुळे तुझ्यामध्ये अशक्तपणा राहिला आहे. या सर्व स्थिती, आत्मिक समस्या, मी तुला सांगू इच्छितो, त्या सर्व सुटल्या आहेत. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या अगदी बाजूला बसलेली आहे ती प्रार्थना करीत आहे. येथे पहा, त्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तू त्याला स्पर्श केला आहे. तुला माहित नाही, पण त्याने केले आहे. मी तुला सांगेन तू कशासाठी प्रार्थना करीत होती. तू अंतकरणापासून विश्वास करतेस काय? तुला पित्त मूत्राशय समस्या आहे. तू प्रार्थना करीत आहेस. तू विश्वास करतेस का की देव तुला चंगाई देईल आणि तुला बरे करेल? तू श्रीमती स्मित आहे, हे बरोबर आहे? तुझे हात वर कर. पहा, तो त्याची ओळख देत आहे. ते काय आहे? ते अब्राहमाचे बीज आहे, विश्वास जो अब्राहमामध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, त्याचे वचन दृढ करीत आहे त्याच्या चिन्हांद्वारे. कोण किती पत्रांसाठी प्रार्थना करायची आहे? तुमचे हात वर करा. तुम्हाला पत्र मिळाले आहे का? हो, आपण प्रार्थनेसाठी सुरुवात करूया. तुम्ही पाहिले, तुम्हाला समज आहे नाही का? आता तो आत्मा फक्त ते आरोग्यच देत नाही, तो येथे असल्याची फक्त ओळख देत आहे. तुमच्या पाळकांनाही अशा प्रकारे आजारांसाठी प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. ते हे करीत नाही, नाही खचित नाही, परंतु त्यांना हाच अधिकार आहे. विश्वासणाऱ्याबरोबर हे चिन्हे असत जातील. आता माझी इच्छा आहे माझ्या पाळक मित्रांनो येथे यावे, हे बरोबर आहे? त्यांना प्रेक्षकांमधून बोलवा. येथे किती पाळक आपल्या हृदयापासून विश्वास ठेवतात? येथे किती सेवक विश्वास ठेवतात? ओ, आभारी आहे. मला बरे वाटेल जर तुम्ही उभे राहाल. येथे या, माझ्या बरोबर थोडा वेळ उभे राहा. येथे माझ्या बरोबर आजाऱ्यांसाठी प्रार्थना करा. येथे या. आता तुम्ही पहा, चंगाई मिळते. काय होते पहा.
I want the believing pastors who wants to identify themselves as believers, that you believe that you're coming here, you're living a holy, clean life. Remember, look at here what's coming out, representing the gospel of Christ.
तुम्ही येथे यावे असे मला वाटते. येथे दुहेरी रांग तयार करा. मी तेथे खाली आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास काही वेळेतच येत आहे. मला असे विश्वासी पाळक हवेत जे आपण विश्वासी असण्याची ओळख देऊ इच्छितात. तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही येथे येत आहात, तुम्ही एक पवित्र शुद्ध जीवन जगत आहात. लक्षात घ्या, यांतून काय प्रकट होते की तुम्ही ख्रिस्ताची शुभवर्तमान गाजवीत आहात. भाऊ ब्लेअर, मला ठाऊक आहे की तुम्ही तेथे आहात, किंवा भाऊ पॅट, तुम्ही तेथे दुहेरी रांग कराल जसे तुम्ही नेहमी करता. जर तुम्ही कराल, तुम्ही आणि भाऊ पॅट, विश्वासणारे पाळक जे विश्वास ठेवणारे आहेत. आता पहा, जर देव त्याची ओळख त्याच्या वचनाद्वारे देतो, त्याच्या वचनाद्वारे किती जणांना माहीत आहे की पवित्र शास्त्र येशूने हे म्हटले, विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. त्यांनी दुखनायितांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. बाळकांनो, तुम्ही येथे तुमची विश्वासी म्हणून ओळख देण्यासाठी आला आहात. तुम्ही आहात का? तुम्ही विश्वास ठेवणारे आहात? तुम्ही आहात की नाही? तुम्ही येथे उभे राहिला नसता, आता येशूने काय म्हटले, विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. मी तुमच्या बरोबर एक विश्वासी आहे. मी खाली येत आहे. हे आपले लोक आहे आणि आपण या कळपांचे मेंढपाळ आहोत. मी खाली येत आहे, माझे हात तुमच्या हातात देत आहे. हे जाळे तुमच्यासह ताणीत आहे आणि जेव्हा हे लोक तुमच्याकडे येतील, जर तुमच्या मनात त्यांच्याविषयी लहानसा संशय असेल तर तो आताच काढून टाका. यासाठी की जेव्हा हे लोक येतील, त्यांच्यातील येणार प्रत्येक जण आणि आपण त्यांच्यावर हात ठेवू, तेव्हाच आरोग्य मिळेल. तुम्ही प्रत्येक जण यावर तुमच्या पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवता का? येथे किती जण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहे? जेव्हा ते येथून जातील तुमचे हात वर करा, मी प्रार्थना करीन. लक्षात ठेवा, यांतील कोणी तुमचे वडील, तुमची आई, तुमची मुलगी किंवा मुलगा, बहीण किंवा भाऊ असेल, आणि जर तुमचे नसतील तर इतर कोणाचे असतील जे या रांगांतून येतील? हे काय होईल जर ते तुमचे असतील आणि ते कर्करोगाने आणि कुठल्या तरी भयंकर आजाराने मरत असतील, तर तुम्ही त्यांच्यासाठी गंभीरपणे प्रामाणिक राहणार नाही का? निश्चितच आपण राहू. आता आम्ही विश्वास ठेवतो तुम्ही कसे आता हे या रांगेत येथे तसेच त्या बाजूने उभे राहा, प्रार्थना पत्र बरोबर घेऊन त्या बाजूला उभे राहा जे सर्व उजव्या बाजूला आहेत. आता डाव्या बाजूने राहा. आपण सगळे गर्दीत अडकलो आहोत. तुम्ही पहा आणि तुम्हाला ठाऊक नाही कसे आपण काय करीत आहोत. ठीक आहे, जे सगळे या विभागात आहेत येथे उभे राहा. आता जे सगळे उजव्या हाताकडील विभागात आहे त्यांनी या मार्गाने पुढे या, कारण तुम्ही खाली येत आहात. आणि तुम्ही कसे जात आहात, ते कसे बाहेर जात आहे? भाऊ बॉर्डर्स, त्या बाजूने दरवाजाने जा, उजव्या बाजूने या आणि परत इमारतीत. म्हणून जेव्हा ही रांग काही मिनिटातच बोलावली जाईल आणि ते उभे राहतील.
आणि आता आपण येथे पाहू जे या विभागात आहे ते ठीक आहे. ह्या बाजूने फिरा, तुमची प्रार्थना पत्रे पकडा, ह्या बाजूने चाला आणि जे बाल्कनीत आहे त्यांनी यांना भेटण्यासाठी रांगेच्या शेवटी तेथे चाला.
आता हे जे डाव्या हातावरच्या विभागात आहेत डाव्या बाजूला जा आणि नंतर तुम्ही तुमची रांग बनवा आणि मागे जा, मागे वळा, त्या मार्गाने वळा पहा आणि तुम्ही उजव्या बाजूची रांगेत जा, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. आणि नंतर जे वर बाल्कनीत आहेत त्यांच्या जवळ जायच्या वाटेत जागा करा आणि तेथे उभे राहा जसे ते त्यांतून जातील.
आता मागच्या बाजूने चालण्यास सुरुवात करा. प्रत्येक जण मागे चाला येथे ही रांग मिळेपर्यंत. जरा उजवीकडे या, वर येथे उजव्या बाजूने चालण्यास सुरुवात करा आणि या रांगेपर्यंत या. हो, आता या वेळेस काय घडू शकते, काय घडू शकते? ही अशी वेळ असणार आहे जिथे काहीतरी घडले पाहिजे. ठीक आहे, आता ते ठीक आहे. सरळ मागे जा, त्या मार्गाने आणि रांगेत राहा. सरळ या वाटेने जा, आता तो मार्ग आहे. आणि आता जेव्हा तुम्ही प्रत्येक जण आपल्या पायावर उभे आहात आपण प्रार्थना करणार आहोत आणि ही मंडळी माझ्या बरोबर प्रार्थना करणार आहे की तुम्ही बरे केले जाणार. आता फक्त विश्वास ठेवा आणि करू नका. येथे या सभोवती या, पाठीमागे सभोवती या आणि या रांगेत एकत्र या. उजव्या बाजूने या, मोठी रांग बनवा, त्या मार्गाने सरळ या आणि एक रांग बनवा, ते बरोबर आहे.
प्रत्येक जण प्रार्थनेत राहा, खऱ्या विश्वासात राहा, फक्त गर्दीकडे पाहत राहू नका. लक्षात ठेवा, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत पूर्णपणे झाकलेले आहोत. आपल्यावर अवलंबून आहे की त्याने जे काही आपल्यामध्ये त्याच्या शब्दावरील विश्वासाद्वारे केले आहे त्याचा सन्मान करावा.
ते चांगले आहे, आता ते चांगले होईल. मला वाटते ती रांग व्यवस्थित जात आहे. आता जेव्हा ते सगळे उभे आहेत या इमारतीतील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे मस्तक झुकवावे असे मला वाटते.
प्रभू येशू, ते लवकरच होईल. निर्णय आताच घेतला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवतो का तू येथे आहेस? आम्ही तुझ्यावर प्रेम करतो प्रभू. आम्ही जे काही तुझकडे मागणार आहोत त्यासाठी पुरेसा विश्वास आमच्यात आहे का? हे लोक रांगेत उभे राहून स्वतःची ओळख देत आहेत. प्रभू, ते व्यर्थ जाऊ देऊ नको. प्रभू, ते येथून जातात. प्रत्येक जण असा जाईल जसे ते ख्रिस्ताच्या जवळून जात होते, कारण आपल्याला ठाऊक आहे तो येथे आहे. आणि आपण प्रार्थना करूया की त्यांना त्यांचे आरोग्य मिळेल. माझी खात्री आहे की काही आठवड्यात आणि येणाऱ्या आठवड्यात हे लोक त्यांच्या पालकांकडे जातील. स्त्रियांना ज्यांना स्त्रीविषयक समस्या, पोटाचा त्रास, पुरुष मूत्राशय ग्रंथीच्या व्याधीने त्रस्त सर्व प्रकारच्या समस्या बरे केले जाईल. म्हणते येईल, तुला माहीत आहे त्या गोष्टी मला सोडून गेल्या आहेत कारण ते तुझ्या उपस्थितीत आहेत. ते आता तुझ्या जवळ येवोत आणि ते प्राप्त करू ज्यासाठी तू मृत्यू पावला. ते अब्राहमाची संतती आहे आणि तू त्यांच्यासाठी विजय मिळविला. ते येवोत आणि प्राप्त करोत जे तू त्यांना दिले आहे.
आणि सैताना या आठवड्यात तू उघडा झाला आहेस. तुला समजेपर्यंत की तू हरलेला आहे. येशू ख्रिस्ताने तुझा कलवरीवर पराजय केला आहे. तो तिसऱ्या दिवशी उठला आम्हाला नीतिमान ठरविण्यासाठी, आणि आज तो आपल्यामध्ये उभा आहे. आणि आपण विश्वासाने त्याच्याकडे पाहतो, आणि तुमच्यापासून किंवा काही तुम्ही केलेले आहे या लोकांना प्रभू येशूच्या नावात सोडून जा. आपण तसे केले आहे जसे धन्याने करण्याची आपल्याला आज्ञा केली आहे. किती जण त्या रांगेतून गेले आहेत, विश्वास ठेवतात ते बरे होणार आहेत. तुमचे हात उभारा, मी पण तुमच्या बरोबर आहे. आपण तेथे काय करीत होतो, शेवटी सेवकांचा समूह तेथे, त्यांच्यात कित्येक जण आजारी होते. मला ते ठाऊक आहे. ते त्यांची मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आत आले की नाही ते खरे मेंढपाळ आहेत. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले, त्यांना एकमेकांचे हात धरण्यास सांग. आम्ही आपली अंतकरणे एकत्र जुळवितो आणि आमची प्रार्थना एकत्र करीतो. येशू त्यांना बरे कर आणि त्यांना सामर्थ्यशाली मेंढपाळ बनव. प्रभूच्या वचनात बलवान कर. भावा बहिणींनो, देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू. तुम्ही तुमच्या सर्व दिवसात त्याची सेवा करा आणि देवाची सामर्थ्य त्यांच्या जीवनात असो. त्याच्या सुंदर लोकसमूहाची सेवा करण्यासाठी येशू ख्रिस्त जो आम्हाबरोबर आहे आणि तो तुम्हा समवेत सर्वदा आहे, तो त्यास तुमच्यासाठी ह्यापूर्वी होता त्यापेक्षा अधिक प्रमुख होवो. तुम्ही लोक हो, तुमच्यातील काही असह्य आहे. तुम्हाला आता काही फरक जाणवत नसेल, पण अब्राहमाने काय केले जे तुम्ही पाहत आहात त्यावरून तुम्ही निर्णय करू नका. तुम्ही तुमच्या लक्षणाकडे पाहू नका, तो जे बोलला आहे त्याकडे पहा. जर तुम्ही बोललात मला अजूनही वेदना होत आहे, त्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही. तुम्ही ते केले आहे जे देव करण्यासाठी बोलला. पहा, त्याकडे पाहू नका, तो जे बोलला आहे त्याकडे पहा. देव म्हणाला ते असे होते. मी विश्वास करतो. तुम्ही ठेवित नाही काय? मी संपूर्ण हृदयाने त्यावर विश्वास ठेवतो. आपली पुन्हा भेट होईपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. माझ्या प्रार्थना तुमच्यासाठी आहेत. रात्र फार झाली नाही, खूप पाऊस पडत नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत राहीन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण पुन्हा भेटेपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. आता पाळक भाऊ येतील.